श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. सदतीसावी ओवी घेऊन झाली. त्यात सांगितलं की तू वटेश्वराचा पुत्र आहे. कापुराचा रवा जसा कापरापेक्षा वेगळा नाही, चांगदेवा तसा तू माझ्यापासून वेगळा नाही. आत्मस्वरूपाने तू आणि मी आपण दोघे एकच आहो, हे माझे बोलणे ऐक. आज 38वी ओवी आपण घेतोय. या 38व्या ओवीला सुरुवात करूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञान देव म्हणे तुझ माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जया परी. आता एका वेगळ्या फिलॉसॉफीकडे माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना घेऊन जातात. काय म्हणतात? तुझ माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जया परी. तळहाताच्या खालच्या बाजूला त्या तळहाताच्या वरच्या बाजूनी मिठी देणे हे शक्य आहे का? फार डिफिकल्ट आहे. तर ज्ञानदेव म्हणत आहे, तुझ माझा असा बोल ऐकणे, तू माझा बोल म्हणजे माझा उपदेश ऐकणे हे आपल्या हाताच्या तळहाताने त्याची त्यालाच मिठी देण्यासारखे डिफिकल्ट आहे. आपला बोल म्हणजे आपण दिलेला बोध किंवा आपल्या मनात असलेला बोध आणि त्या उपदेश ऐकण्यासंबंधी सांगतात आहे. त्यावेळी ते चांगदेवाला आपल्या समान मानतात, आपल्या योग्यतेचा मानतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज हे आत्मज्ञानी पुरुष आणि आत्मज्ञानी पुरुष असल्याने त्यांना चांगदेवही तसेच आहे असे वाटत आहे. म्हणजे आपल्याच योग्यतेचं चांगदेवांनाही ते समजत आहे. म्हणजे एक आत्मज्ञानी दुसऱ्या आत्मज्ञान्याला कोणता आणि कसा बोध देणार? म्हणून हे आपल्या तळहाताला त्याच्या पार्श्वभागानी मागच्या भागानी मिठी देण्यासारखे आहे. त्याच तळहाताने मिठी मारण्यासारखे नाही का? एक आत्मज्ञानी दुसऱ्या आत्मज्ञानाला सांगत आहे. आता सद्गुरूंजवळ असणारे ज्ञान ते सर्वच्या सर्व आपल्या शिष्याला देऊन टाकायला तयार असतात. सद्गुरू यासाठीच सद्गुरू असतात कारण त्यांना ते आपल्याजवळ ठेवायचंच नसते. कारण त्यांना हे माहीत असते की मुक्त होणे म्हणजे स्वतःसोबत काहीच न ठेवणे. इव्हन जे काही ज्ञान प्राप्त झालंय ते सुद्धा वाटून टाकणे, ते सुद्धा नको आहे. अशी जी उच्च स्थिती, त्या उच्च स्थितीला प्राप्त झालेल्या सज्ञानी पुरुषाला, योग्याला सद्गुरू म्हणतात. तर सद्गुरूजवळ जे ज्ञान असते तर सर्वच्या सर्व आपल्या शिष्याला देऊन टाकायला तयार असतात. परंतु शिष्य त्या अधिकाराचा असावा लागतो. म्हणजे शिष्याची गुणग्राहकता त्या पातळीची असायला पाहिजे किंवा शिष्याची पातळी एवढी मोठी असायला पाहिजे की त्यांनी ते आत्मज्ञान प्राप्त करावं. एकलव्यामध्ये तो हव्यास होता, ती आर्तता होती, ती तहान होती आणि म्हणून त्याची गुणग्राहकता एवढी मोठी होती की त्यांनी नुसता मातीचा पुतळा उभा केला, त्याला द्रोणाचार्य मानलं आणि त्याला नमन करून आपोआप द्रोणाचार्याच्या जवळ असलेलं ज्ञान एकलव्यामध्ये ट्रान्सफर झालं, ट्रान्समिट झालं किंवा इंड्यूस झालं. तर तेवढा मोठा अधिकार असेल तर मग तो आत्मसाक्षात्कारी सद्गुरू आपल्या शिष्यांना किंवा शिष्य जर त्या पातळीचा असेल तर आत्मसाक्षात्कारी सद्गुरूपासून तो बोध प्राप्त करू शकतो. आणि गुरुला जर तसा अधिकारी शिष्य भेटला नाही तर त्याचे सर्व ज्ञान त्याच्याबरोबर जाते. म्हणून शिष्याला गुरुची जेवढी तळमळ असते त्याच्यापेक्षा जास्त तळमळ गुरुला शिष्याची असते. कारण गुरुला योग्य अधिकारी शिष्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे ज्याला ते सर्व देऊ इच्छितात. शिष्याला पण समर्थ गुरु मिळावा अशी आर्तता असते, अशी त्याला तहान लागलेली असते. पण शिष्याला जेवढी तहान असते त्याच्यापेक्षा जास्त गुरुची असते. गुरुला हे सगळं असं वाटते की आपण आपल्या शिष्याला देऊन टाकावं. आता गुरुला जर तसा अधिकारी शिष्य भेटला नाही तर त्याचे सर्व ज्ञान त्याच्याबरोबर जाते. आणि ते ज्ञान गेल्यामुळे ते ज्ञान तर व्यर्थ झालं पण जो गुरु आहे तोही मुक्त होऊ शकला नाही. कारण ज्ञान घेऊन जाणे हे सुद्धा मुक्तीला आड येते. बरं, ज्ञानासहित मुक्ती मिळू शकत नाही. ज्ञानामुळे मुक्तीचा मार्ग मोकळा होतो, ज्ञानामुळे मुक्तीचा मार्ग सापडतो, पण ते ज्ञान सोबत घेऊन गुरु मुक्त होऊ शकत नाही. कारण त्याला ते ज्ञानही वाटूनच द्यायला लागेल. मुक्त शब्दाचा अर्थ सर्व गोष्टींमधून मुक्त, बऱ्या वाईट सर्वच गोष्टींमधून मुक्त, सर्वच कर्मांमधून मुक्त, सर्व कर्माच्या बंधनातून मुक्त आणि संपूर्ण प्रकारच्या अहंकारातून मुक्त, असा त्या मुक्त शब्दाचा अर्थ आहे. आणि जर एखादा गुरु ते ज्ञान आपल्या शिष्यांना देऊ शकत नसेल आणि तसाच देह सोडून जात असेल तर मग त्याला मुक्ती तर मिळत पण नाही, पण हे मोठे दुर्भाग्य आहे, नाही का? म्हणून आपल्याला चांगला सद्गुरू मिळणे ही तर भाग्याची गोष्ट आहे, पण सद्गुरूला सुद्धा अधिकारी शिष्य मिळणे ही फार अवघड गोष्ट आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की असे अधिकारी शिष्य भक्त यांच्यासाठी ते ज्ञानी महात्मे देवात्मे आपले आत्मज्ञान कसे जतन करून ठेवतात ते पहा. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये माऊलीने एक ओवी सांगितलेली आहे, परी आपणे वीण जे एक ते तैसेची सुख साजुक, प्रेमळा लागी देख ठेविले जतन. परी आपण पे वीण जे एक, आपणे वीण जे एक ते तैसेची सुख साजुक, प्रेमळा लागी देख ठेविले जतन. परंतु ज्यात मीपणाचा लेश नाही, आपणे वीण जे एक त्यात आपण आपलापणा किंवा मीपणा नाही, असे जे एक ताजे प्रेम सुख ते तैसेची सुख साजुक, ताजे प्रेम सुख ते तसेच प्रेमळ भक्तांकरिता जतन करून ठेवले आहे असे समज. प्रेमळा लागी देख ठेवले जतन, गुरु ते ज्ञान तसंच्या तसं जतन करून ठेवतो. एक योग्य शिष्य यावा आणि त्याला आपण ते द्यावं. जेव्हा विवेकानंद नरेंद्र या नावाने रामकृष्ण परमहंसाजवळ आले तर त्यांना खूप आनंद झाला. रामकृष्ण परमहंसाकडे विवेकानंद यायच्या आधी शेकडो शिष्य होते आणि विवेकानंदानंतरही शेकडो शिष्य आले, पण त्यांनी फक्त विवेकानंदांना म्हटलं की आओ नरेंद्र, मैं तुम्हाराही इंतजार कर रहा था. आणि असे कितीतरी महात्मे आहेत जे आज सद्गुरूच्या रूपात आहेत, त्यांच्यातून परमात्म्याचं चैतन्य वाहत आहे, त्यांचे गुरु त्यांच्यासाठी वाट पाहत होते. असं कितीतरी ठिकाणी घडलेलं आहे. असे कितीतरी पूर्वीचे सद्गुरू होऊन गेलेले आहेत ज्यांनी आपलं ज्ञान एका विशिष्ट शिष्याला सोपवलेलं आहे. गुरुदेवांनी जतन करून ठेवलेले हे ज्ञान जेव्हा एखाद्या भाग्यवान आणि गुणग्राहक अधिकारी अशा शिष्याला प्राप्त होते त्यावेळी त्या शिष्याची स्थिती कशी होते बरे, ते माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आजी आयुष्या उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदयली, जे वाक्य कृपा लाधली दैविकेनी. गुरुला आनंद होतोच, पण तो जो शिष्य असतो त्याला किती आनंद होतो. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत तर स्वतःचा सख्खा भाऊ, सख्खा मोठा भाऊ, स्वतःचा दादा तोच त्यांचा सद्गुरू आहे. आणि तरीसुद्धा तिथे त्या नात्याची थोरवी एकीकडे बाजूला सारून माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आजी आयुष्या उज्ज्वण झाली, आज माझ्या आयुष्याची सफलता झाली, माझी या दैवात दशा उदयली, माझ्या दैवाला चांगले दिवस उगवलेत. जई वाक्य कृपा लादली दैवी केली, कारण की गुरुदेवांच्या मुखाने उपदेश रूपी कृपा प्राप्त झाली. गुरुदेवाच्या मुखातून उपदेश मिळणे हे फार सौभाग्यशाली शिष्यांनाच हे घडत असते. बरेच गुरु असतात, शिष्य अवतीभोवती असतात, ते एका शब्दाचाही उपदेश करत नाही शब्दांनी, कारण त्यांना माहीत असते की या शब्दांची गरजच नाही. ते आपल्या शिष्यांना देऊ इच्छितात ते ट्रान्समिट करण्यासाठी शब्द नकोच आहेत, शब्दांची काही गरजच नाही. शब्दांनी ते ज्ञान ट्रान्समिट करता येत नाही, कारण मुक्तीच्या अवस्थेमध्ये त्या शब्दांचीही गरज राहत नाही. ओघाने एक छोटीशी कथा आठवली. एकदा असं झालं, रोमन राज्यामध्ये, त्या रोम शहरामध्ये जो एक मोठा चर्च होता आणि तो मुख्य पादरी ज्याला पोप म्हणतो आपण, कदाचित व्हॅटिकनचीच गोष्ट असेल ती, ज्याला पोप म्हणतो, सर्वात मोठा त्यांचा पुजारी ख्रिस्तधर्मीयांचा, तर त्या काळात रोम हे लहान शहर असेल, व्हॅटिकन सिटी व्हॅटिकनच्या नावाने अस्तित्वात नसेल, तर तिथे त्या शहरातील त्या गावातील किंवा त्या नगरातील सर्व लोक यायचे प्रेयर्स करायला, प्रार्थना करायला तिथे यायचे. टेम्स नावाची नदी तिथे आहेच आपल्याला माहिती आहे. त्या नदीच्या पलीकडे शेतं वगैरे होती, झाडं शेतं अशी होती. लोक यायचे आणि त्या चर्चमध्ये रेग्युलर प्रेयर करून जायचे. खूप निष्ठा होती लोकांची, जशी आजही त्या होली गेटमधून आतमध्ये शिरतो आपण पोप जॉन पॉलच्या, आणि तिथे व्हॅटिकन सिटीमध्ये त्या होली डोअरमध्ये, होली प्रिमायसेसमध्ये गेल्यानंतर तिथे आपण आपल्याला चैतन्याचा आनंद घेता येतो. अजूनही ते चैतन्य तिथे आहे, मी प्रत्यक्ष कितीतरी वेळा गेलेलो आहे त्यामुळे मला माहिती आहे. आणि तिथे नदी होती. काही दिवसानंतर लोकांची गर्दी थोडी कमी होऊ लागली. ते जे मुख्य पादरी होते, मुख्य उपाध्याय होते, त्यांना वाटलं की गर्दी कशी काय कमी होते, तर त्यांना कोणीतरी सांगितलं की ही जी नदी आहे, नदीच्या पलीकडे ते झाड दिसते ना, त्या झाडाखाली तीन फकीर येतात, तीन फकीर तिथे बसलेले आहेत, तर काही लोक तिकडे जाऊ लागले. बरं म्हणलं, ठीक आहे, जाऊ द्या. आठवड्यानंतर पाहिलं की आणखीन गर्दी कमी होऊ लागली आणि नदीच्या पलीकडे नावेने लोक जाऊ लागलेत, तिकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि इथे येणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. आता रोमन साम्राज्य, ख्रिस्त धर्म आणि प्रेयर्स करण्यासाठी लोकांची संख्या कमी होत आहे, सर्वांना काळजी वाटू लागली. आणि विशेष काळजी तो जो मुख्य उपाध्याय होता, महामुखोपाध्याय, त्यांना विशेष काळजी वाटली, ज्यांना आपण पोप म्हणतो. तर मग काही 15-1 दिवसानंतर किंवा महिन्याभरानंतर इकडे अगदी लोकं फारच कमी येऊ लागली. दिवसातून दोघं तिघं, जिथे एका दिवसात 20-30 हजार यायचे तिथे दिवसात दोघे तिघे येऊ लागलेत. सर्व लोक पलीकडे जाऊ लागलेत. एक दिवस यांनी ठरवलं की मी जरा जाऊन पाहतो की काय भानगड आहे तिकडे. तर तिकडे हे एका नावेत बसून पलीकडे गेलेत नदीतून. आणि तिकडे गेल्यानंतर तिकडे पाहिलं की एक झाड आहे आणि झाडाखाली 3 फकीर बसलेले आहेत आणि बाकी येणारे जाणारे लोक अवतीभोवती गोल 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 बसलेले आणि खूप लोक आहेत, हजारो लोक बसलेले आहेत आणि तिथे काहीच व्यवस्था नाही आहे. झाडाखाली एक फाटकं तुटकं तरट, त्या तरटाच्या तुकड्यावरती हे बसलेले आहेत. तिघे एकमेकांशी बोलतात, हसतात, खिदळतात. लोकही हसतात, तेही हसतात, काही बोलत नाही, काही सांगत नाही. तर हा मुख्य महामुखोपाध्याय हे पोप तिथे गेले आणि लोकांना लांब सारून त्या 3 फकिरांजवळ गेलेत की बाबा रे, भानगड काय आहे? आमचा मुख्य चर्च तिथे उदास पडलेला आहे, ओसाड पडलेला आहे आणि हे सर्व लोक इथे आलीत, तुम्ही असं काय सांगता त्यांना? तर त्यांनी या पोपचं स्वागत केलं, या 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 बसा बसा, झाडलं त्या तरटाच्या कापडानीच असं असं झाडल्यासारखं केलं आणि तिथे तेच तरट टाकलं आणि त्यांना म्हणलं बसा आणि स्वतः उभे राहिलेत. तर ते तर फार मोठे पोप होते, ते कसे बसले असते तिथे? त्यांचे श्वेत वस्त्र अगदी शुभ्र आणि ते बसू शकत नव्हते तिथे. तर ते म्हणले, नाही नाही, मी उभाच राहतो, पण हे सांगा की हे लोक कशासाठी इथे गर्दी केलेली आहे. तर फकीर म्हणलं, आम्हाला माहीत नाही. तर ते म्हणले, तुम्ही काय शिकवता यांना? तर ते म्हणले, आम्ही काहीच शिकवत नाही. आणि ते हसू लागलेत. ते म्हणले, आम्ही काही शिकवतो नाही, यांच्याशी काही बोलतही नाही, आम्ही तर आमचं आपसातच बोलतो. तर मग गर्दी कसली आहे? तर लोकांसमोर त्या पोपनी म्हटलं की तुम्ही इथे कशाला येता? इथे यांना काही कळतं का? हे काय प्रेयर सांगतात? सांगा यांची प्रेयर कशी आहे. लोक म्हणले, हे काही प्रेयर सांगत नाही, पण आम्हाला आनंद होतो इथे आल्यानंतर, आम्हाला खूप चांगलं वाटतं. तिथे त्या चर्चमध्ये गेल्यानंतर जितकं चांगलं वाटत नाही त्यापेक्षा जास्त चांगलं आम्हाला झाडाखाली वाटतं, म्हणून आम्ही इथे येतो. पण तरी पण कोणती प्रेयर आहे, काय आहे? लोक म्हणले, काहीच प्रेयर नाही आहे. मग त्यांनी यांना विचारलं, तर हे म्हणले, नाही आमची काही प्रेयरच नाही आहे. तरी पण कोणती प्रेयर आहे सांगा. तर ते म्हणले, फक्त आम्ही प्रेयर आमची एवढीच आहे की हम 3 तुम भी 3 हम पे दया करो. हम 3 म्हणजे आम्ही 3 फकीर, तुम भी 3. आता ख्रिश्चन धर्मात जसं आपल्या ब्रह्मा विष्णू महेश 3 देव असतात, तसं ख्रिस्तामध्ये पण 3 मुख्य दैवत असतात त्यांची. तर आम्ही तिघे, तुम्ही तिघे, आमच्यावर कृपा करून दया करा. हम 3 तुम भी 3 हम पे दया करो, बस एवढीच प्रेयर आहे. पोप त्यांच्यावरती हसला, तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला काय कळते प्रेयर कशी असते, कळते का? मग पोपनी सांगितलं, ते म्हणले की नाही तुम्ही सांगा. पोपनी 45 मिनिटाची प्रेयर सांगितली. तर ते म्हणले, वा 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 वा, किती छान प्रेयर तुमची आहे, परत एकदा सांगा. परत एकदा पोपनी सांगितली, म्हणले, नाही नाही नाही, खूप छान प्रेयर आहे, खूप आम्हाला खूप आवडली, परत आणखीन एकदा सांगा. पोपला वाटलं की हे तर अद्भुत आहे बाबा, मी सांगतो यांना कळत कसं नाही. तोपर्यंत लोक पांगू लागलीत, लोकांना तिथे पोपचं आलेलं आवडलं नाही. तिसऱ्यांदा त्यांनी सांगितली, मग पोप जाऊ लागले. जाता जाता परत हे तिघे त्यांच्यासोबत गेलेत पोपला त्याच्या बोटपर्यंत, त्याच्या त्या नावेपर्यंत, नौकेपर्यंत पोचायला गेलेत. म्हणले, अजून एकदा सांगून द्या ना. पोप म्हणले, तुम्हाला अक्कल नाही आहे अशी प्रार्थना असते बघा, असं म्हणायची असते, तसे म्हणायची असते. ते म्हणले, नाही आम्हाला तर समजतच नाही आम्हा, पण तुमची प्रार्थना खूप छान आहे, आता पुढे आम्ही प्रयत्न करू असा करायचा. आणि पोप नावेत बसून निघून गेलेत. पोप अर्धा रस्ता क्रॉस करून गेले असतील तर पोप मागे वळून पाहतो, तो नावाडी जो होता त्यांनी म्हटलं पोपला की महाराज मागे बघून मागे बघा, काय आश्चर्य आहे. मागे वळून पाहतो तर ते तिघेही फकीर पाण्यावरती धावत धावत न बुडता पाण्याच्या वरती धावत 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 पोपकडे येत होतं. पोप महाराज, पोप महाराज, परत आम्हाला एकदा प्रार्थना सांगा. आणि असं पाहिल्यानंतर पोप आश्चर्यचकित झाले की हे असं कसं शक्य आहे, या नदीत इतकं मोठं पाणी, कोणी या नदीत असं चालू कसं शकतं? तेव्हा पोपच्या लक्षात आलं की हे साधे सुधे फकीर नसून हे फार मोठे फकीर आहे, आणि ज्या प्रेयर्स आहेत या 45 मिनिटाच्या आणि एका तासाच्या आणि आरत्या आणि हे सगळ्या प्रेयर्स या सर्व शब्दांनी तयार झालेल्या आहे, आणि शब्दांची इथे गरजच नाही. आज माझ्या आयुष्याची सफलता झाली, माझ्या दैवाला चांगले दिवस म्हटले, कारण की गुरुदेवांच्या मुखाने उपदेशरूपी कृपा प्राप्त झाली. गुरुदेवाच्या तोंडातून निघालेल्याचा एक शब्द, त्या शब्दाला उच्चार असेल किंवा नाही, वैखरी वाणी असेल, मध्यमावाणी असेल, पश्यंती वाणी असेल किंवा परावाणी असेल, त्या वाणीच्या पलीकडचा विषय आत्मज्ञान आहे. तिथे कुठल्याच वाणीचा थांग पत्ता लागत नाही. शब्द तर दूरची गोष्ट आहे, वाणीसुद्धा टिकत नाही, वाच्यासुद्धा टिकत नाही. शब्द अक्षर हे नंतर तयार होतात, पण सुरुवात जिथून होते, परा पश्यंती मध्यमा वैखरी, त्या परा पश्यंती वाणीच्याही आटोक्यात हे येत नाही आत्मज्ञान. ते आत्मज्ञान शब्दांनी कसं काय व्यक्त करता येईल, त्यासाठी फक्त गुरुकृपाच लागते. यापुढचा भाग उद्या घेऊया. इथे विश्रांती घ्यायच्या आधी परत त्या ओवीचा एकदा उच्चार करूया. ज्ञानदेव म्हणे तुझ माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जया परी. अशी ही सुंदर ओवी उद्या सुद्धा आपण कंटिन्यू करणार आहोत. आज वेळे मर्यादेपोटी इथे विश्रांती घेतोय. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.